नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. न्याय पक्षकाराच्या दारात पोहोचला पाहिजे, सरन्यायाधीशांचं प्रतिपादन. राज्यातल्या 5 समुद्र किनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं ब्लू फ्लॅग मानांकन प्रमाणपत्र. माहिती अधिकार कायद्याला अधिक बळकट करण्यासाठी काँग्रेस पक्ष आवाज उठवणार, प्रदेशाध्यक्षांची माहिती. विकसित भारत बिल्डेथॉन राष्ट्रीय स्पर्धा आज, देशभरातल्या शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग. आणि दिल्ली क्रिकेट कसोटीत फॉलो ऑन नंतर तिसऱ्या दिवसअखेर वेस्ट इंडिज अजूनही 97 धावांनी पिछाडीवर. आता सविस्तर बातम्या. न्याय पक्षकाराच्या शेवटच्या घटकाच्या दारात पोहोचला पाहिजे असं प्रतिपादन सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडणगड इथल्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाचं उद्घाटन काल सरन्यायाधीशांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेमुळे आपला देश एकसंघ आणि प्रगतीपथावर असल्याचं गवई यांनी सांगितलं. ते म्हणाले,
जी घटना दिलेली आहे त्या घटनेनुसार पूर्ण देश काम करतो आहे आणि बाबासाहेबांच्या घटनेमुळेच आज आपण बघतो आहोत की देश प्रगतीपथावरती आहे, देश एकसंघ आहे. आणि जेव्हा आपण आपल्या शेजाऱ्यांसोबत आपल्याला आपण कम्पेअर करतो, मग ते नेपाळ असो किंवा बांगलादेश असो किंवा श्रीलंका असो, तिथली परिस्थिती आणि आपली परिस्थिती यामध्ये जो अतिशय डिफरन्स आहे तो माझ्या मते भारतीय राज्यघटनेमुळेच आहे.
कायदेमंडळ, मंत्रिमंडळ आणि न्यायपालिका हे प्रशासनाचे तिन्ही स्तंभ देशाच्या नागरिकांना न्याय देण्यासाठीच काम करतात. त्यांचं अधिकार क्षेत्र स्वतंत्र असलं तरी त्यांनी एकमेकांच्या विरोधात काम करू नये असंही सरन्यायाधीशांनी सांगितलं. गेल्या काही काळात न्यायपालिकेच्या विविध पायाभूत सुविधांच्या विकासात राज्य सरकारची भूमिका मोठी असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. न्यायदानाच्या व्यवस्थेला वेग देण्याचं काम सातत्यानं सुरू आहे. न्यायालयं ज्या काही सूचना देतील त्या अवलंबल्या जातील असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
कायदे, क्रिमिनल कायदे आलेले आहेत, त्या कायद्यांच्या माध्यमातून वेगाने लोकांना न्याय मिळाला पाहिजे, विल कोर्टात वेगाने न्याय मिळाला पाहिजे. त्या दृष्टीने आमचं न्यायालय आम्हाला जे जे काही सूचना करेल सरकारच्या वतीनं मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की निश्चितपणे त्या सूचनांचा अवलंब आपण करू. आता व्यवस्थेवर ही जबाबदारी आहे की या संविधानाने जो विचार अपेक्षित केलेला आहे, या संविधानाने जे काही त्याचं परिवर्तन अपेक्षित केलेलं आहे ते व्यवस्थेच्या माध्यमातून अचीव्ह करणं, तिथपर्यंत पोहोचवणं आणि पोहोचणं ही जबाबदारी.
महाराष्ट्रातल्या 5 समुद्र किनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं ब्लू फ्लॅग मानांकन प्रमाणपत्र मिळालं आहे. या यादीत रायगड जिल्ह्यातल्या श्रीवर्धन आणि नागाव, पालघरमधल्या पर्णका तसंच रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागर आणि लाडघर या किनाऱ्यांचा समावेश आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली. जागतिक स्तरावर स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक समुद्र किनाऱ्यांना डेन्मार्कच्या फाउंडेशन फॉर एन्व्हायरमेंटल एज्युकेशन संस्थेकडून 33 निकषांच्या मूल्यमापनातून हे मानांकन दिलं जातं. पर्यावरण शिक्षण, पाण्याची गुणवत्ता, सुरक्षा आणि पर्यावरण व्यवस्थापन यासह सेवा सुरक्षा या घटकांचा यात समावेश असतो. एनएसजी अर्थात राष्ट्रीय सुरक्षा रक्षकांच्या 26व्या विशेष तुकडीनं काल मुंबईत 2008 झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सायक्लोथॉन आयोजित केली होती. एनएसजीच्या स्थापना दिनाची औपचारिक सुरुवात करून गर्भाशय मुखाच्या कर्करोगाबाबत जागरुकता निर्माण करणं आणि फिट इंडिया चळवळीला प्रोत्साहन देणं हे या सायक्लोथॉनचं उद्दिष्ट आहे. एनएसजीच्या या उपक्रमात 250 जास्त व्यावसायिक सायकलस्वार सहभागी झाले होते. माहिती अधिकार कायदा सक्षम बनवण्यासाठी आवाज उठवण्याची गरज असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. काँग्रेस सरकारनं आणलेल्या माहिती अधिकार कायद्याला 20 पूर्ण झाली, मात्र जनतेला दिलेल्या महत्वाच्या अधिकाराची धार भाजप सरकार बोथट करत आहे असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे काँग्रेस पक्ष हा कायदा अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सपकाळ यांनी सांगितलं. बिहार विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं जागा वाटप निश्चित झालं आहे. भारतीय जनता पक्ष आणि संयुक्त जनता दल प्रत्येकी 101 जागांवर निवडणूक लढवतील, तर लोकजनशक्ती पक्ष रामविलास या पक्षाला 29 जागा दिल्या आहेत. राष्ट्रीय लोकमोर्चा आणि हिंदुस्थानी आवाम मोर्चा हे पक्ष प्रत्येकी 6 जागांवर उमेदवार उतरवणार आहेत. विकसित भारत बिल्डेथॉन राष्ट्रीय स्पर्धा आज होणार आहे. देशभरात शालेय विद्यार्थ्यांमध्ये नवोन्मेष, रचनात्मकतेला प्रोत्साहन देण्यासह स्वदेशी, आत्मनिर्भर भारत, व्होकल फॉर लोकल आणि समृद्ध भारत या संकल्पनांवर आधारित ही अभिनव स्पर्धा आहे. यात लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे देशभरातल्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांचे संघ आपल्या विशेष प्रकल्पांसह संबंधित कार्यक्रमात ऑनलाईन पद्धतीनं सहभागी होतील.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन AIR.gov.in या वेबसाईट आणि ॲपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
डॉक्टर जयंत नारळीकर गणित आणि विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम राबवण्यासाठी राज्य शासनानं खान अकॅडमीशी सामंजस्य करार केला आहे. याचा लाभ 50 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना होणार आहे. या कार्यक्रमांतर्गत 2025-26 राज्यातल्या सुमारे 62,000 अधिक जिल्हा परिषद शाळांमध्ये इयत्ता 1 ते 10 खान अकॅडमीची जागतिक दर्जाची आणि महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रमाशी संलग्न असणारी गणित आणि विज्ञान विषयक शैक्षणिक सामग्री अध्यापन अध्ययन प्रक्रियेत समाविष्ट केली जाईल. ही शैक्षणिक सामग्री मराठी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध असेल. चित्रफितीचा वापर करून अभ्यास केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या संकल्पना स्पष्ट व्हायला मदत होईल. बीड इथल्या भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेनं पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला 5 लाख रुपयांची मदत दिली आहे. संस्थेतर्फे हा धनादेश काल जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. पालघर इथल्या दांडेकर महाविद्यालयातल्या करिअर कट्टा विभागानं देखील महाविद्यालयाच्या मदतीनं सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत मराठवाड्यातल्या पूरग्रस्तांना आर्थिक मदत केली आहे. या महाविद्यालयात पूरग्रस्त सहायता निधी संकलन मोहीम राबवण्यात आली. या उपक्रमातून गोळा झालेला निधी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या माध्यमातून पूरग्रस्त भागात पाठवण्यात आला. या निधीचा उपयोग मराठवाड्यातल्या पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी केला जाईल असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. औंध इथल्या वस्तूसंग्रहालयाच्या जतन आणि संवर्धनासाठी राज्य सरकारनं 52 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केला आहे. पर्यावरणाचा समतोल राखून ऐतिहासिक वारसा जपत संग्रहालयाचं नूतनीकरण केलं जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल 85व्या औंध संगीत महोत्सवात दिली. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरातल्या बाजारपेठेत उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे. गुलमंडी, पैठण गेट, औरंगपुऱ्यासह हडको, वाळूज भागातल्या बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली आहे. दिवाळीसाठी परभणी जिल्ह्यातल्या स्कॉटिश अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी हस्तकला आणि कौशल्यातून दिव्यांची निर्मिती आणि सजावट केलेले दिवे तसंच आकाशकंदील तयार केलेल्या वस्तूंचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. विश्व हिंदू परिषदेच्या मंदिर अर्चक पुरोहित आयामानं केलेल्या मंदिर स्वच्छता अभियानाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन संपूर्ण मराठवाडा आणि खान्देश मिळून 14 जिल्ह्यातल्या धार्मिक स्थळांची स्वच्छता करण्यात आली. सुमारे 1,500 कार्यकर्ते या मोहिमेत सहभागी झाले होते. जालना जिल्ह्यात काल पोलीस पाटील भरतीसाठी लेखी परीक्षा पार पडली. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी विविध परीक्षा केंद्रांना भेट देऊन परीक्षा पारदर्शक व्हावी आणि कोणताही गैरप्रकार होऊ नये याची प्रत्यक्ष पाहणी केली. जिल्ह्यातल्या 724 रिक्त पदांसाठी 24 परीक्षा केंद्रांवर 7,843 उमेदवारांनी ही परीक्षा दिली. भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान दिल्लीत सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिजचा संघ 97 धावांनी पिछाडीवर आहे. सामन्याच्या कालच्या तिसऱ्या दिवशी वेस्ट इंडिजच्या संघाला फॉलो ऑन मिळाला. दिवसअखेर त्यांच्या 2 बाद 173 धावा झाल्या. कुलदीप यादव यानं 82 धावात 5 बळी घेत भारताला मोठी आघाडी मिळवून दिली. त्यानं केवळ 15 कसोटी सामन्यात 5 वेळा 5 बळी घेत जागतिक विक्रम रचला आहे. रवींद्र जडेजानं 3 तर मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले. महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत साखळी सामन्यात काल भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघानं 330 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या संघानं 7 खेळाडू गमावत हे लक्ष्य पूर्ण केलं. पदक तालिकेत भारत 4 गुणांसह 3 स्थानावर आहे. मलेशियात जोहोर बहरु इथं सुरू असलेल्या सुलतान जोहोर कप कनिष्ठ पुरुष हॉकी स्पर्धेत काल भारतानं न्यूझीलंडचा 4-2 असा पराभव केला. भारताचा पुढील सामना उद्या मंगळवारी पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. राज्यात येत्या 15 ते 18 ऑक्टोबर दरम्यान विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आभाळी हवामान आणि दुपारनंतरचा वादळी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेतकऱ्यांनी हवामानाच्या या स्थितीनुसार नियोजन करावं आणि काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावं असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. न्याय पक्षकाराच्या दारात पोहोचला पाहिजे सरन्यायाधीशांचं प्रतिपादन. राज्यातल्या 5 समुद्र किनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं ब्लू फ्लॅग मानांकन आणि विकसित भारत बिल्डेथॉन राष्ट्रीय स्पर्धा आज, देशभरातल्या शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता। नमस्कार।